तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
निवडणूक पूर्व आढावा बैठकीमध्ये लोकसभेचे उमेदवार सुजय विखेंनी जाहीर माफी मागितली आहे, पण सुजय विखेंनी नेमकी कुणाची माफी मागितली आहे, नगरच्या जनतेची की राम शिंदेची, असा सवाल सर्वांनाच पडलाय. राम शिंदेच्या नाराजीचा निलेश लंकेंना फायदा होणार का, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट.
दक्षिण नगर मध्ये नेमकं चाललंय काय? विखेंवर माफी मागण्याची वेळ का आली?
सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो.
राम शिंदे आणि सुजय विखेंच्या वादाचा लंकेंना फायदा? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे शरद पवार गटाशी सूर जुळल्यामुळे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातली चुरस वाढलीय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालीय, तर शरद पवार गटाकडून निलेश लंकेंची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात लंके विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. निलेश लंकेंचं तगडं आव्हान पाहता सुजय विखे पाटलांनी आता स्वपक्षातल्या विरोधकांना आपलंसं करण्याचं धोरण अवलंबलंय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या आढावा बैठकीमध्ये सुजय विखे पाटलांनी स्वपक्षीयातल्या विरोधकांची चक्क माफी मागितली.
या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये जर माझ्याकडून काही कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे नेते हे दुखवले गेले असतील, तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो.
सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये मतभेद असून यापूर्वी अनेकदा आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदेचा पराभव झाला. आपल्या पराभवाला विखे पितापुत्र कारणीभूत असल्याची शिंदेंनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मतदारसंघातील विविध विकास कामांवरून वेळोवेळी राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कार्यक्रमात खुर्चीच ठेवली नसल्यामुळे राम शिंदे नाराज झाले होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या फराळाला निलेश लंकेंना फराळाला बोलावून शिंदेंनी आपसी नाराजी दाखवून दिली होती. याशिवाय आमदार निलेश लंके यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून शिंदेंनी विखेंवर नाव न घेता टीकाही केली होती. दक्षिण नगर मतदारसंघातून राम शिंदे हे सुद्धा लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यातच लंके आणि शिंदे यांची वाढती सलगी पाहता शिंदेची नाराजी आपल्याला निवडणुकीमध्ये अडचणीची ठरू शकते ही बाब लक्षात आल्यामुळे विखेंनी राम शिंदेची अप्रत्यक्षपणे माफी मागितल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलीय. पण राम शिंदे यांनी विखेंच्या माफीवर तुटक प्रतिक्रिया दिली आहे, तर निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे.
मला वाटतं आता ते त्यांच्या मनात कोण माफी मागण्या योग्य व्यक्ती आहे ते त्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी काय 5 वर्षामध्ये कोणाला काय कळत नकळत म्हणण्यापेक्षा कळत असून देखील काही केले असतील चुका, तर माफी मागण्याशिवाय पर्याय नाही.
आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती, याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचा राजकीय स्वार्थ भागल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं माझं सुज्ञ नागरिकांना सांगणं आहे,
भाजपनं दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे, पण सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंकेंना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुजय विखेंच्या माफीचा खरंच फायदा होणार की लंकेंना पडद्या मागून महायुतीतल्या नेत्यांची छुपी मदत मिळणार यावर दक्षिण नगर मतदारसंघातल्या विजयाची समीकरण ठरणार आहेत. हिरा ढाकणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि रोज ऐका बिंचपॉड ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.